नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. ज्या गोंयकारांक जमनीच्यो सनद दिवपाच्यो उरल्यात तांकां मार्च 2026 मेरेन दिवपाची मूख राज्य सरकारान दवरल्या. लोकसभेत आयज गोंय राज्य विधानसभा मतदारसंघातल्या अनुसुचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचो पुनर्समायोजन विधेयक 2024 संमत केलें. गोंयचे तशेंच जम्मू काश्मीराचे आदले राज्यपाल सत्यपाल मलीक आयज संसाराक अंतरले. भौशीक वा खासगी वाठारांनी कोयर उडयल्यार 2 ते 3 लाख रुपया मेरेन दंड घालपाची तजवीज आशिल्ले गोंय कोयर नियंत्रण विधेयक 2025 संमत जालें. आतां पुराय खबरो. रान हक कायद्यावरवी ज्या गोंयकारांक जमनीच्यो सनद दिवपाची उरल्यात तांकां मार्च 2026 मेरेन दिवपाची मूख राज्य सरकारान दवरल्या. सद्याक राज्यांतल्यान 10,000 नागरिकांनी अशा सनदी खातीर अर्ज केल्ले. हातूंतल्या 3,000 लोकांक सनदी दिल्यात जाल्यार सुमार 1,000 जाणांचे अर्ज भायर पडल्यात. मार्च 2026 मेरेन राज्यांतल्या अशे सगळे अर्ज निकालात काढतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या.
सत्तरीत त्यांच्या जे फॉरेस्ट राईट ऍक्ट त्याच्या प्रमाणे त्यांना सनदी मेळपाक लागल्यो आणि आता उरलेलो प्रोसेस पयर हांवें मिटींग घेऊन फास्ट ट्रॅक केला. आमचं तो ध्येय असा की आता ते 19 डिसेंबर 2025 पर्यंत मॅक्झिमम ट्रायबल ज्यो सनदी ज्यो असा त्या लोकांपर्यंत पावच्यो गरज असता. ट्रायबल मिनिस्टर जे आशिले केंद्रातले तांकांय दिले. स्पीकर सर हांव कळपाक जाय म्हणून ताका सांगता हांव हे ट्रायबल रिझर्वेशन बील जे आसा पळय न्ही हे 2 फावटी म्हणजे फाटले फावटी राज्यसभेत इंट्रोड्यूस झाले. परत एकदा ट्रायबल बील जे आसा पळय न्ही परत इंट्रोड्यूस झाले. आणि परत इंट्रोड्यूस जाता असताना खऱ्या अर्थात ट्रायबल बिलाक जर विरोध कोणी केला असत जाल्यार विरोधकांनी विरोध केला. काँग्रेसीन
आदिवासी समाजाच्या उदरगती खातीर ट्रायबल सब प्लॅना वरवीं आशिल्ल्या 69 कोटी रुपयांचो उपयोग सरकारान केल्लो ना. हाका लागून गरज आसून लेगीत आदिवासी समाजाच्या उदरगतीची कामां आडकून उरल्यात असो आरोप आमदार विरेश बोरकार हांणी केला. जाल्यार मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी 82% निधीचो उपयोग केला अशें सांगलें. लोकसभेन आज गोंय राज्य विधानसभा मतदारसंघातल्या अनुसुचित जमातीच्या प्रतिनिधित्वाचे पुनर्समायोजन विधेयक 2024 संमत केलें. अनुसुचित जमातीच्या सदस्यांच्या प्रभावी लोकशाही सहभागा खातीर सुवातींचे आरक्षण सक्षम करप आणि गोंय राज्य विधानसभेतल्या जाग्यांचे पुनर्समायोजन करपाची तजवीज करप हो विधेयकाचा हेत असा. या चर्चेक जाप दितना केंद्रीय कायदो आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल हांणी सांगले की अनुसुचित जमातींक गोंय विधानसभेत तांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करपा खातीर आरक्षण दिवपाच्या हेतान हे विधेयक हाडला. राज्यातल्या अनुसुचित जमातींची लोकसंख्या 2001 वर्सा 566 आशिल्ली ती 1,49,000 परस चड झाल्या असे त्यांनी सांगले. पहिली फक्त अनुसूचित जातीं खातीर आरक्षणाची तजवीज आशिल्ली पूण अनुसुचित जमाती समाजाची लोकसंख्या वाढत गेल्ल्यान राज्य विधानसभेत अनुसुचित जमातींक आरक्षण दिवप गरजेचे असा असे मेघवाल हांणी सांगले. गोंय विधानसभेत अनुसुचित जमातीक आरक्षण दिवपी गोंय विधानसभा मतदारसंघात अनुसुचित जमातींच्या प्रतिनिधित्व पुनर्वसन येवजण विधेयक 2024 लोकसभेत बहुमतांनी मंजूर झाले. या मंजुरी उपरांत राज्यसभेची मंजुरी मेळटकच गोंयात अनुसुचित जमाती खातीर विधानसभा वेंचणुकेंत आरक्षित जागा निश्चित करपाक मेळटली. इतले मजगती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी हे विधेयक संमत केल्ले खातीर केंद्र सरकाराचे उपकार आठयल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला आशिल्ले सरकार हे सर्वांगीण उदरगती खातीर काम करता अशें तांणी म्हळां. आदिवासी समाजाच्या उदरगतीच्या नदरेंतल्यान हे विधेयक म्हत्वाचें तशेंच इतिहासीक आसा अशेंय मुखार मुखेलमंत्र्यान म्हळां. गोंयचे तशेंच जम्मू आनी काश्मीराचे आदले राज्यपाल सत्यपाल मलीक आयज संवसाराक अंतरले. तांची पिराय 89 वर्सां आशिल्ली. दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलांत तांणी निमणो स्वास घेतलो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. खण वेवसाय चलपी वाठारातल्या लोकांच्या उदरगती खातीर जिल्हा खण निधीचो उपयोग करपाचो असता मात तशें जायना असो हुस्को मयचे आमदार प्रेमेंद्र शेट हांणी उक्तायला. खण वेवसाय वाठारातल्या लोकांची शेतां भाटां पिड्ड्यार जातात ताका लागून ही अर्थीक मजत मेळप गरजेचे असा अशें प्रेमेंद्र शेट हांणी म्हळें.
मायनिंग इफेक्टेड एरियातल्या कॉन्स्टिट्युएन्सीक हो जो डिस्ट्रिक्ट मिनरल फंड आहा तो खूप सोयीस्कर आहा स्पीकर सर. आणि हेजेर आमची खूप आशा आसा की जी आमची शेतां भाटां जे इफेक्ट झाले असतात ते डिसिल्टींग करून दिवपाक किंवा पोयो डिसिल्ट करून दिवपाक लागून हो फंड वारंवार आमकां वापरूंक दिवचो. तशेंच जे फॉर्मेलिटीज आहा तो बेगींतल्या बेगीन करपाक लागून ऑनरेबल मिनिस्टरान सीएमान लक्ष घालचें आनी स्क्रुटनायज करून ते दिवचे.
स्पीकर सर तुझी एक गजाल बरोबर आसा की डिस्ट्रिक्ट मिनरल फंड हो नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्टांत आमी बिचोले साखळे मये आनी सत्तरींतले वाळपय आनी पर्ये ह्या मतदारसंघात तशेंच साउथ गोवातले धारबांदोडा सावर्डे कुडचड्यार सांगे केपे ह्या मतदारसंघांनी विशेष करून डिस्ट्रिक्ट मिनरल फंडाच्यो सगळ्यो पंचायती येतात हातूंत ते वेगवेगळी प्रपोजल वेगवेगळ्या लायन डिपार्टमेंटांतल्यान म्हणजे एग्रीकल्चर आसतले बाकीचे सर जस्ट फॉर इन्फॉर्मेशन की हो फंड दुसऱ्या मतदारसंघांनी यूज करिना हो फंड जो आसा हो कंप्लिटली फक्त मायनींग अफेक्टेड एरियांनी हाज्यो नोटिफाईड पंचायती आणि म्युन्सिपाल्टीज आसात त्याच भागात हो फंड यूज करता.
आमदार विजय सरदेसाय हांणी लामगांवांतल्या सुमार 720 शेतकारांक दोन नामनेच्या खण कंपन्या कडल्यान लुकसाण भरपाय दिवपाचे बाकी आसा. सरकारान जाता तितल्या बेगीन हाचेर लक्ष घालचे अशी मागणी केली. संबंधित कंपन्यांक सांगून हो प्रस्न जाता तितल्या बेगीन सुटावो करपाचे आश्वासन मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिले. मनोहर पर्रीकर विमानतळाचेर आशिल्ली चडशी दुकानां बिगर गोंयकारांची कित्याक असो प्रस्न विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी केलो आनी हे विशीं मुखेलमंत्र्यां कडेन जाप मागली.
Draw attention of the government to reports that out of 11 liquor outlets at Manohar International Airport, MOPA, 9 are established and run by non-locals. The outlets of the locals are only 2 of the total 11. This is the most disturbing and worrying issue wherein the government itself follows the deliberate trend of providing full and unstinted support and cooperation to non-locals and non-Goan businesses.
Speaker, sir, department has inquired for what happened.
भौशीक वा खासगी वाठारांनी कोयर उडयल्यार 2-3 लाख रुपये मेरेन दंड घालपाची तजवीज आशिल्ले गोंय कोयर नियंत्रण विधेयक 2025 काल सभाघरांत संमत जाले. नाले तळी बांयो चिरेखणी हांगा कोयर उडोवन ते दुशीत जाल्यार 50,000-1,00,000 मेरेन दंड पयले फावट 50,000 दुसरे खेप 1,00,000 आनी मुखार दर खेपे 3,00,000 रुपयांचो दंड जातलो. व्हडा प्रमाणांत प्लास्टीक वा कोयर तयार करपी कंपनी आस्थापनांनी प्रदुशण नियंत्रण मंडळा कडेन ऑनलायन नोंदणी करप सक्तीचें आसा. नोंदणी केली ना जाल्यार 25,000-1,00,000 रुपया मेरेन दंडाची तजवीज आसा. गोंय खादी आनी गृह उद्योग आयोगा वतीन पणजे कला आनी संस्कृती संचालनालयांत 4-6 ऑगस्टच्या काळांत खादी पासून तयार केल्ल्या वेगवेगळ्या कपड्यांचे तशेंच हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन भरलां. ह्या प्रदर्शनांत राज्यभरांतल्यान बरो प्रतिसाद मेळटा जाल्यार ह्या प्रदर्शनांत कुंभार सशक्तीकरणावरवी शिल्पकामांची प्रात्यक्षिकां हें एक आगळेवेगळें आकर्शण थारलां. ह्या प्रदर्शनांत खादी कपडे सुती कपडे मातयेपासून तयार केल्ल्यो वस्तू तशेंच हेर हस्तकलेच्यो वस्तू विकपा खातीर उपलब्ध आसात. खादी उत्पादनांक बाजारपेठ मेळची तशेंच नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचो उपेग करपाक उर्बा दिवपाच्या हेतान ह्या प्रदर्शनाचें आयोजन गोंय खादी आनी गृह उद्योग आयोग फाटल्या 3 वर्सां सावन करता. हे शिवाय हस्तकला कलाकार तशेंच शिल्पकार हांकां उर्बा दिवपाच्या हेतान ह्या प्रदर्शनाचें आयोजन आयोग करता. इतल्या मजगतीं ह्या प्रदर्शनाक भेट दिवप्यांनी प्रदर्शनांत आशिल्ल्यो वस्तू बऱ्यो आनी सवाय मोलांत उपलब्ध आसा अशी प्रतिक्रिया दिल्या. जाल्यार प्रदर्शनांत वांटो घेतिल्ल्या कलाकारांनी सरकारान ह्या प्रदर्शनाच्या माध्यमांतल्यान तांच्या कलेक माची दिल्ल्या खातीर सरकाराचे उपकार आठयल्यात. 6वी-12वी मेरेनच्या विद्यार्थ्यां खातीर आशिल्ल्या राष्ट्रीय इन्स्पायर मानक पुरस्कारा खातीरची नामांकनां आनी प्रस्ताव बेगोबेग धाडचे अशें गोवा शिक्षक प्रशिक्षण आनी संशोधन संस्थेची संचालक मेघना शिटगांवकर हांणी मागलां. खंयची शाळा विज्ञान विशयांतले 5 प्रस्ताव धाडपाक शकता. www.inspirewards.gov.in ह्या संकेतथळाचेर हे प्रस्ताव स्विकारपाक 15 जुना सावन सुरवात जाल्या अशें तांणी सांगलें. सादर केल्ल्या प्रस्तावांची संकल्पना कल्पक वा मौलीक आसची अशी ह्या संबंदीची मुळावी अट सगळ्या शाळांनी मतींत घेवची. दर वर्सा 5 ऑगस्टाक राय ह्या गांवांत पारंपारीक कणसाचें फेस्त आयज व्हडा भक्तीभावान आनी उमेदीन मनयलें. आयज देवाक ओपिल्ले शेतांतले पयले कणस रायच्या अवर लेडी ऑफ स्नोज इगर्जेच्या मुखेल पादरीन कापून देवाक ओपले आनी उपरांत जमिल्ल्या भाविकांक ही कणसां वाटली. देवान आमकां पीक दिलां त्या खातीर ह्या पिकाचो पयलो मान देवाक फावो जाता ह्या भावनेन पिकेचे पयले कणस देवाक ओपतात. रायगांवांत ही परब शेकड्यांनी वर्सां चालू आसा. आयज ह्या परबे निमतान गांवच्या पादरीन शेताचे देवाचे बेसांव घाले आनी उपरांत इगर्जेंतल्या रुप्याच्या विळ्यान शेतांतले कणस कापले आनी उपरांत कणसाची मिरवणूक काडून वर्स फळादीक आनी समृद्ध कापणी हंगामा खातीर प्रार्थना केली. तिसवाडी तालुका बुद्धीबळ संघटनेची श्रीपाद आनी अनुसुया कामत तारकार यादस्तीक राज्य पांवड्यावेली बायलां बुद्धीबळ सर्त हाची निवड चाचणी 8-10 ऑगस्ट मजगतीं कुजिरा बांबोळी जातली. पणजे वेळच्यान नोंद केल्या प्रमाण पणजेंत कमाल तापमान 31.4 डिग्री सेल्सियस नोंद जालां तर किमान 25 डिग्री सेल्सियस नोंद जालां. राज्यांत फुडल्या कांय दिसांनी कांय वाठारांनी व्हडा प्रमाणांत पावस पडूं येता अशें वेधशाळेन कळीत केलां. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. ज्या गोंयकारांक जमनीच्यो सनद दिवपाच्यो उरल्यात तांकां 2026 मेरेन दिवपाची मोख राज्य सरकारान दवरल्या. लोकसभेन आयज गोंय राज्य विधानसभा मतदारसंघातल्या अनुसुचीत जमातीच्या प्रतिनिधित्वाचें पुनर्समायोजन विधेयक 2024 संमत केलें. गोंयचे तशेंच जम्मू काश्मीराचे आदले राज्यपाल सत्यपाल मलीक आयज संवसाराक अंतरले. भौशीक वा खासगी वाठारांनी कोयर उडयल्यार 2-3 लाख रुपया मेरेन दंड घालपाची तजवीज आशिल्ले गोंय कोयर नियंत्रण विधेयक 2025 संमत जाला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.